पाठ आठ, करावे तसे भरावे, स्वाध्याय पाच एक.
आंबा प्रथम हातांनी खावा, त्याला थोडं आंजारावं, गोंजारावं, त्याच्या त्या नितळ सालीवरून हात फिरवावा. देखापासून चोचीपर्यंत एक हळुवार मींड घ्यावी, त्याच्या नकट्या नाकाचं थोडं कौतुक करावं. मग तो धुतला नाही तरी चालेल. आंबा हा स्वभावतः स्वच्छ असतो, एखाद्या अजाण निरागस पोरासारखा. मग त्याच्याशी थोडं बोबडं बोलावं. एकदा तरी हवेत उडवून हलक्या हाताने झेलून घ्यावं. मग मनामध्ये मंत्र पुटपुटावा. झेलला तरी चेंडू नव्हे, तोलला तरी माल नव्हे, सोलली तरी साल नव्हे, कच्चा म्हणून कैरी नव्हे आणि खाल्ला म्हणून वैरी नव्हे. मग आंबा डोळ्यांनी खावा, डोळ्यांच्या जवळ न्यावा, डोळ्यांवरून फिरवून घ्यावा, त्याच्या रंगात रंगून जावं. मग त्याला नाकानं खावं, त्याच्या वासात विरून जावं.